डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
प्रत्येक मनुष्याला जन्मतःच भयाची जाणीव होते. असुरक्षिततेची भावना जाणवल्यावर लहान मूल देखील रडून सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधतं. कोणीतरी त्याला उचलून घेतल्यावर सुरक्षित वाटून ते बालक शांत होतं. वाढत्या वयाबरोबर आणि विचारांच्या प्रगल्भतेने प्रत्येक मानवाला ही भयाची आणि असुरक्षिततेची जाणीव अस्वस्थ करते. त्यामुळेच मानव सुरक्षिततेच्या शोधात असतो. यातूनच मानवाची उत्क्रांती आणि विकास घडून आलेला आहे. सुरक्षितता प्राप्त करण्याच्या धडपडीतून प्रत्येक व्यक्ती कार्यप्रवण होण्यास उद्युक्त होतो. आपण स्वतः, आपले नातेवाईक, आप्तेष्ट तसेच आपल्या भौतिक सुखसाधनांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असतो. आपण आणि आपल्या जवळच्या व्यक्ती सुखी आणि सुरक्षित असाव्यात, त्यांना कोणत्याही प्रकारे आर्थिक संकटांचा त्रास होऊ नये यासाठीच मानवी जीवनात व्यक्तीची धडपड सुरू असते. अशी सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने योजना आखित असते आणि यातूनच विमा या संकल्पनेचा उदय झाला आहे. या ऑडिओ बुक मध्ये आपण विमा आणि विम्याचे प्रकार या ठिकाणी बघणार आहोत.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.